कथा जिंकण्याला निघाल्या त्या ललना सिद्धार्था जिंकण्याला स्पर्शाने कामा तुला मधुर वाणी अशी पाडील झुल कर ऐसे जशी नाजूक वेला करुणी बहाणा देती अलिंगणाला करुणी बहाणा देती अलिंगणाला सामर्थ्य सौंदर्याचे लावण्यापणा सिद्धार्था जिंकण्याला निघाल्या त्या ललना सिद्धार्था जिंकण्याला भासे राजपुत्र त्या थव्यात उच्च विचार आणि धैर्य उदात नव्हती भावना कसली मनात जिंकिले होते काम क्रोध मत्सराला जिंकिले होते काम क्रोध मत्सराला सामर्थ्य सौंदर्याचे लावण्यापणाला सामर्थ्य सौंदर्याचे लावण्यापणाला निघाल्या त्या ललना सिद्धार्था जिंकण्याला निघाल्या त्या ललना सिद्धार्था जिंकण्याला कोणी कटाक्ष टाकी नजरेचा प्रयत्न करी कोणी वाद घालण्याचा नाढळला तोल परिमानाचा पुष्पहाराने त्या बांधती होत्याला पुष्पहाराने त्या सिद्धार्था जिंकण्याला निघाल्या त्या ललना सिद्धार्था जिंकण्याला जवळी बोलावून वदती त्याला तिरस्कारीशी का काम भोगाला बंसी चुके ना या मानवाला तूच कार व्यर्थ मग झुगारीशी त्याला तूच कार व्यर्थ मग झुगारीशी त्याला सामर्थ्य सौंदर्याचे लावण्या पणाला सामर्थ्य सौंदर्याचे लावण्या पणाला निघाल्या त्या ललना सिद्धार्था जिंकण्याला निघाल्या त्या ललना सिद्धार्था जिंकण्याला सिद्धार्था जिंकण्याला निघाल्या त्या ललना सिद्धार्था जिंकण्याला